ಚೀನಿಮಂಡಿ.com ಪಾಡ್ಕಾಸ್ಟ್.
परराज्यातून आलेल्या ऊसतोड मजुरांना केलं क्वारंटाईन. कोरोनाची दहशत सध्या सर्वत्र वाढतच आहे, यामुळे सरकारनं लॉकडाऊनही वाढवलं आहे. या काळात परराज्यात असणाऱ्या ऊसतोड मजूर आणि कामगार यांना आपापल्या गावात परतण्याची सरकारनं परवानगी दिली आहे. त्यानुसार गुजरातमध्ये ऊसतोडणीसाठी गेलेले मजूर परतले आहेत. अशा 200 मजुरांना दुधाळे तालुका नंदुरबार इथं क्वारंटाईन करण्यात आलं आहे. कोरोनाचा वाढता फैलाव पाहता गावागावात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे गावागावात त्यांना सामावून घेण्यासाठी आणि त्यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी प्रशासनाची कसरत होत आहे. गावात मजूर आल्याची माहिती मिळाल्यानंतर लगेचच जिल्हा प्रशासन सज्ज होतं. जिल्हा प्रशासनाचे आरोग्य पथक गावात दाखल झालं आणि संबंधित सर्व मजुरांची आरोग्य तपासणी करण्यात आली. कुठल्याही मजुराला कोरोना संदर्भातील काहीही लक्षणं आढळून आली नाहीत, त्यामुळे त्यांना लागलीच होम क्वारंटाईन करण्यात आलं.